नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 5 सप्टेंबर मंगळवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषदेच्या 626 रिक्त जागांसाठी लवकरच परीक्षा होणार असून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 25 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत होती. त्यानुसार 626 जागांसाठी तब्बल 34,287 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. पाणी पुरवठा करणारी 1200 व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाणी पुरवठा पुढे ढकलण्यात आला आहे. 3 रोजी ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता तो 5 रोजी, तर 5 व 4 सप्टेंबर रोजी ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता तो 6 व 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन मनपाने केले आहे. चंद्रयान 3 मोहिमेत 14 दिवसांची यशस्वी कामगिरी पूर्ण करत विक्रम लँडर आज सकाळी 8 वाजता निद्रा अवस्थेत गेला. तत्पूर्वी प्रज्ञान रोवरही शनिवारी झोपी गेला होता. चंद्रावर आता रात्र झाली असून तेथे 14 दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला दिवस उजाडेल. त्या दिवशी विक्रम लँडर प्रज्ञान रोवर पुन्हा सक्रिय होण्याची आशा इस्रोने व्यक्त केली आहे. चंद्रयान 3 प्रक्षेपणावेळी काउंटडाऊन साठी आवाज देणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ एन मलारमती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुकारलेल्या बंदाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. सोमवारी एसटीच्या 6,200 फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने 2,07,00,000 रुपयांचा महसूल बुडाला आहे. इंडस्ट्रीतून कास्टिंग काउच झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 29 वर्षीय नवोदित अभिनेत्री सोबत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच मुंबईत अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. 29 वर्षीय व्यक्ती चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी त्या अभिनेत्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगत होता. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.